ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಗಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೇಹಾರವಿಠ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ಶ್ರವಣಂ ಕೀರ್ತನಂ ವಿಷ್ಣೋಃ ಸ್ಮರಣಂ ಪಾದಸೇವನಂ ಅರ್ಚನಂ ವಂದನಂ ದಾಸ್ಯಂ ಸಖ್ಯಂ ಆತ್ಮನಿವೇದನಂ, ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚಿ ಜಿ ನವವಿಧ ಭಕ್ತಿ ನಾರದಾನ್ನಿ ಸಾಂಗಿತ್ಲಿ. ಅಣಿ ಜಿ ನವವಿಧ ಮನುನ್ ಸರ್ವ ಶ್ರುತ ಆಹೆ. ಅಶಾ ಭಕ್ತಿಚಾ ಖುಣಾ ಭಗವದ್ಗೀತೆ ಮಧೆ ಸಾಪಡತಾತ್ ಕಾ ಆಣಿ ಕಶಾ ಪದ್ಧತಿನಿ ಸಾಪಡತಾತ್ ಹಾ ಆಪಲಾ ಮೂಳ ವಿಷಯ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. ಆಣಿ ತೆಚಾ ಅಂತರ್ಗತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಚಾ ಏಕ ಪ್ರಕಾರೆ ಆಪಣ ಅಡವಾ ಛೇದ ಕ್ರಾಸ್ ಸೆಕ್ಷನ್ ಅಸಾ ಪಾಹಿಲಾ ಸುರುವಾತ್ ಕೇಲಿ. ತೆಚಾಮಧೆ ಶ್ರವಣಂ ಯಾ ವಿಷಯಾವರ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಧೆ ಭಗವಂತಾನಿ ನಿರೂಪಣ ಕೇಲೆಲೆ ಅಥವಾ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ನಿರೂಪಣ ಕೇಲೆಲೆ ಕಾಯ ಕಾಯ ಝಾಲ ತೆ ಆಪಣ ಅತ್ತಾಪರ್ಯಂತ ಪಾಹಿಲೆ. ಕೀರ್ತನಂ ಯಾ ವಿಷಯಾವರ್ ದೇಖಿಲ್ ಭಗವದ್ಗೀತೆ ಮಧೆ ಆಣಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಧೆ ಕಾಯ ಕಾಯ ಆಲೆಲ ಆಹೆ ತೆ ದೇಖಿಲ್ ಆಪಣ ಪಾಹಿಲೆ. ವಿಷ್ಣೋಃ ಸ್ಮರಣಂ ज्ञानेश्वरी मध्ये काय काय आलेलं आहे ते आतापर्यंत आपण पाहिलं. खूप दिवस आपण पाहतो आहोत आणि हे पाहण्याच्या दरम्यान मधल्या काळामध्ये आपण सगळी भगवद्गीताच धावत्या पद्धतीने पाहिली. एका विशिष्ट विषयाच्या संदर्भात ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग हा शब्द जिथं आला तिथं ओम तत् आणि सत् हे तीन जरी साधे शब्द वाटले तरी देखील भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचे कितीतरी अध्याय त्याच्यामध्ये बसतात. या सगळ्याचं एकत्रित विवरण 17व्या अध्यायातला हा अखेरचा निरोप म्हणून भगवंतांनी सांगितला. 18वा अध्याय ही एकाध्यायी गीता आहे, त्यामुळे 17व्या अध्यायाच्या अखेरीला उपदेश म्हणून असलेली शेवटची गोष्ट जी ओम तत्सत या अंगाने निरूपण करण्याच्या प्रारंभी आपण सर्व भगवद्गीता पाहिली आणि त्या भगवद्गीतेमुळे एक प्रकारे धावता आढावा आपल्या सगळ्यांना समजला. आवाका काय आहे गीतेचा, सगळे विषय कसे दाटीवाटीने आलेले आहेत हे आपल्याला समजलं आणि त्याच्या बरोबरीने या ओम तत्सत या नामावर निरूपण करणं देखील सोपं झालं. ते निरूपण आपण मागच्या वेळेला संपवलं. आजपासून आपण भगवद्गीतेचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या थोडं बाजूला जातो आहोत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो हरिपाठ आहे त्या हरिपाठाचाच एक प्रकारे क्रॉस सेक्शन आपण विष्णोः स्मरण या भूमिकेतून घेणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो हरिपाठ आहे तो हरिपाठ हा अतिशय सुंदर पवित्र पतितांना पावन करणारा असा पाठ आहे. याच्यामध्ये मुख्यतः हरिमुखे म्हणा नामस्मरण करण्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केलेला आहे. मध्यंतरी अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज आणि हरिपाठ लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज हे वेगळे आहेत का? संशोधक संशोधन करत असताना त्यांना एक एक विषय हवा असतो, जो इतर कोणी निवडला नाही असा विषय निवडण्याचं त्यांच्यावर बंधन असतं. म्हणजे मग काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि वेगळं करून दाखवणं हे बंधनकारक असतं. जे पूर्वीच संशोधन करून झालेलं आहे त्याच्यावर काय संशोधन करणार, आणि संशोधन जर केलं तर ते मानणार कोण, त्यामुळं काही नवं करण्याच्या नादामध्ये हे तिघही वेगळे वेगळे आहेत असंही प्रतिपादन एकानी कोणी केलेलं होतं. याचं कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं ज्यांच्यावर परम प्रेम आहे अशा विठ्ठलासंबंधी काही उल्लेख कसा नाही? जर एवढी प्रीती पांडुरंगाविषयी असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंगाविषयी काहीच लिहिलं नाही. त्या अर्थी ज्ञानेश्वरी लिहिणारी व्यक्ती निश्चितच वेगळी असली पाहिजे आणि ती व्यक्ती हरिपाठ लिहिणारी नसली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो अमृतानुभव लिहिला तो अमृतानुभव फार उंचीवर लिहिलं गेलेलं आत्मानुभवाचं असं शास्त्र ज्ञानेश्वरीच्या कितीतरी पुढं जाऊन अनुभवामृत वर्णन करणारं असं एक शास्त्र म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ते ज्ञानेश्वर महाराज आणिकच कोणीतरी वेगळे कदाचित असावेत का, अशा प्रकारचं संशोधन करून तशी विधानं केली गेली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कधी रचली? वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 कधी लिहिली? जेव्हा चांगदेव भेटायला आले ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांची महती जेव्हा सर्व दूर पसरायला लागली तेव्हा. म्हणजे पैठणहून मुंजी करून ही भावंड परत आळंदीला आल्यानंतर आणि ज्ञानेश्वरी सांगण्याच्या आधी चांगदेव 65 लिहिली गेली असणार. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर स्वतःचे म्हणून जे अनुभव आहेत, उच्च प्रतीचे पारमार्थिक अनुभव, हे अनुभव अमृतानुभवामध्ये जे ग्रथित झाले तो ग्रंथ ज्ञानेश्वरी झाल्यानंतर लिहिला गेला असणार हे मी अंदाज म्हणून म्हणतोय, कोणत्याही संशोधकाच्या भाषेत बोलत नाहीये. आणि सर्वात शेवटी हरिपाठ लिहिला गेला असणार असं मला वाटतं, सर्वात शेवटी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी जो बोध होताच सर्व विश्वाकडे पाहण्याचा, म्हणून चांगदेवांकडे पाहण्याचा, तो बोध चांगदेव 65 मधून स्पष्ट झाला. आत्मत्वानी कसं सर्व विश्वामध्ये मी पाहतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 मध्ये चांगदेवांना सांगितलं. जसं आरशामध्ये मुख पाहावं आपल्या स्वतःचं, तसं विश्वामध्ये मी आपल्या स्वतःलाच पाहतो, चांगदेवा तुझ्या ठिकाणी देखील मीच मला पाहतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. आणि अशा प्रकारचा बोध संपादन केल्यानंतर प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं असेल तर शास्त्रीय ग्रंथ लिहिला असं मला निश्चितपणे वाटतं. ज्ञानेश्वरीच्या अंगाने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ गीता या नावाने टीका केली आणि ती ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये स्वतःला आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव जे चांगदेव 65 मध्येही व्यक्त झालेले होते अशा बोधाची जी प्रचिती होती ती प्रचिती आणि शास्त्राची प्रचिती ही कशा प्रकारे एक आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी विशद करून सांगितलं. शास्त्र प्रचितीशी आत्मप्रचितीची सांगड घातली पण आपल्या स्वतःची ती प्रचिती आहे या पद्धतीने फार कमी उद्गार ज्ञानेश्वरीमध्ये काढले. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते हे जणू स्वतःचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असावं अशा पद्धतीने या ठिकाणी वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचं दिसतं. पण एकूण थाट निरूपणाचा सगळा भगवंतांनी सांगितलेल्या वचनांची कोर न सोडता आणि जे पूर्वसूरी आहेत व्यास आचार्य या सर्वांना प्रमाण धरून आचार्याते वाट पुसतू व्यासांचा मागोवा घेतू असं स्पष्ट त्यांनी म्हटलं. म्हणून स्वतःचे अनुभव भगवद्गीतेतलं कथन आणि आचार्य व्यास आदी अतिशय श्रेष्ठ अशा पुरुषांना प्रमाण धरून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ही ज्ञानेश्वरी सिद्धांपासून ते बद्धांपर्यंत किंवा बद्धांपासून ते सिद्धांपर्यंत सर्वांना अतिशय उपयोगी अशी आहे. संतांना देखील मार्गदर्शक अशी ही ज्ञानेश्वरी आहे. एवढं सांगून झाल्यानंतर जो बोध त्यांच्या ठिकाणी उचंबळत होता त्या बोधाचं वैयक्तिक वर्णन करणं त्यांनी जरुरीचं मानलं असावं असं मी म्हणतो. आणि म्हणून त्यांनी त्या बोधाचं वर्णन करताना अनुभवामृत अमृतानुभव याचं कथन केलं. याच्यापैकी कोणता श्रेष्ठ ग्रंथ हे सांगता येणं शक्य नाही. पण अमृतानुभव हा अतिविलक्षण उंची असणारा असा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला ज्याच्यावर स्वामीजी असं म्हणत असत की अमृतानुभवावर प्रवचन शक्य नाहीत. मी तर अमृतानुभवावर प्रवचन करणार नाही. याचं कारण ते जे शब्द आहेत त्या शब्दाचा आधार घेऊन त्या शब्दाचा मागोवा घेत उत्तम साधक अजून उत्तम कसा घडेल अजून खोल डूब कसा देऊन राहील याचं वर्णन त्यात आहे. म्हणून ते वाचावं आणि आपल्या ठिकाणी शांत आनंदामध्ये राहावं याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही असं स्वामीजी म्हणत असत. आणि त्याच्यावर निरूपणं जरी केली तरी देखील तो व्याख्यानाचा विषय नसल्यामुळं तो अनुभवाचा विषय असल्यामुळं त्या निरूपणाचा उपयोग ऐकणाऱ्याला फारसा होत नाही. सांगणाऱ्याला देखील खूप खटपट करावी लागेल. अशा प्रकारे आपल्या ठिकाणी असणारं अंगीभूत सामर्थ्य पैठणला प्रगट झाल्यानंतर आणि चांगदेवांसारखे महान योगी शरण आल्यानंतर ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिल्यानंतर आणि आपला स्वतःचा अनुभव वर्णन करून सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या देहामध्ये निश्चित मावेनासा झाला. जो बोधाचा वेग आहे तो वेग शरीरामध्ये सामावणं ही गोष्ट जवळपास अशक्य झाली. आणि तरी देखील एक शरीर कितीही मोठा माणूस झाला तरी देखील एका शरीराच्या आधाराने त्याला राहणं हे कर्मप्राप्त असतं. ते शरीर सोडून तर राहता येत नाही. विदेही जरी स्थिती अनुभवाला आली तरी एका देहाचं बंधन निश्चित असतं आणि त्या बंधनाच्या चौकटीमध्ये तो बोध सांभाळत राहत असतो. तेव्हा तो बोध जेव्हा अनिवार्य झाला त्यांच्या ठिकाणी मावेनासा असा झाला त्यावेळेला ज्यांना आत्मानुभव होता ज्यांचं भगवंतांवर निस्सीम प्रेम होतं भगवान व्यास आणि आचार्य यांची परंपरा जे सांगत होते जे स्वतः नाथ संप्रदायामध्ये अध्वर्य होते चांगदेवांसारख्या मंडळींनी ज्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं आणि अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये देखील भक्तीचं अतिशय उत्कट वर्णन ज्यांनी केलेलं होतं आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ज्यांची परमभक्ती होती असे ज्ञानेश्वर महाराज आपलं ज्ञान आपल्या देहामध्ये न मावल्यामुळं अधिकाधिक प्रेममय असे होत गेले. शेवटी देहाला एक आउटलेट पाहिजे इंद्रियांना एक आउटलेट पाहिजे तो त्यांना पांडुरंगाच्या निमित्ताने मिळाला. डोळे मिटल्यानंतर सुख असतं पण डोळे उघडल्यानंतर देखील तेच सुख त्यांनी पांडुरंगाच्या ठिकाणी अनुभवलं. मौनामध्ये सुख असतं पण बोलण्यामध्ये असणारं सुख त्यांनी नामस्मरणामध्ये अनुभवलं. ते अनुभवतच होते पण आता देहाच्या मर्यादेमध्ये जेव्हा होणारं सुख अधिक वाटायला लागलं तेव्हा त्यांनी सरसहा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं सांगायला सुरुवात केली. एक भागवत धर्माचा पायाच या निमित्ताने रचला गेला जे केवळ योगी लोकांचं अशी मक्तेदारी असावी की काय अशी शंका यावी अशी गोष्ट आपल्या आत न मावणाऱ्या आनंदानी सर्वसामान्य माणसांना नामस्मरणाचा उपदेश करणं हे जीवनव्रत जवळपास ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलं. ही जी ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती आहे ती भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. हरिपाठ जेव्हा लिहिला तेव्हा एका ज्ञानोत्तर ज्ञान झाल्यानंतर देखील जी भक्ती संभवते त्या भक्तीतून हा हरिपाठ लिहिला गेला. आणि हा हरिपाठ थेट उपदेशाच्या पद्धतीने लिहिला गेला. म्हणजे पहिला ग्रंथ चांगदेव पासष्टी चांगदेवांना उपदेश करण्याच्या निमित्ताने स्वतःची आत्मस्थिती वर्णन करणं हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं हा जो शेवटचा ग्रंथ त्यांचा हरिपाठ असं मी समजतो तो ग्रंथ उपदेशाच्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. पण हा उपदेश बळजबरी नाहीये. त्यांच्या ठिकाणी जे प्रेम दाटून आलं त्या प्रेमाने त्यांनी समोरच्या मंडळींना सहज म्हटलं की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. या उपदेशामध्ये दटावणी नाहीये बळजबरी नाहीये तर प्रेमाचा भाग अधिक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हे जे पद आहे हे पद स्वतःला उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे अथवा त्यांच्या स्वतःसारखे जे अंतरंग अधिकारी आहेत परमार्थातले त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी म्हटलेलं आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर जो उभा राहिला देवाच्या द्वारामध्ये त्यांनी चारी मुक्ती साध्य केल्या. अशा प्रकारे क्षणभर उभं राहायची जर इच्छा असेल तुमची देखील तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ए खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हा जो हरिपाठ आहे याचा एक क्रॉस सेक्शन आपण कशा पद्धतीने घेणार आहोत, या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाम कसं घ्यावं हे सांगितलेलं आहे, कोणत्या पद्धतीने घ्यावं हे सांगितलेलं आहे, त्या पद्धती आपण पाहणार आहोत. त्या पद्धती थोडक्यात अशा आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुखाने घ्या. पहिली गोष्ट ही एक पद्धत म्हणून ते सांगतात, एक हरी आत्मा जीव शिम सम, जीव आणि शिव एकरूप आहेत अशा पद्धतीने घ्या. सारा सार विचार हरिपाठ, सार आणि असार याचा विचार करत नाम घ्या. नामाच्या आधाराने अव्यक्त निराकाराची प्राप्ती होते, त्यामुळं तशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून नाम घ्या असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भावबळे आकळे, मीपणे नाकळे, अहंकाराचा त्याग करत नाम घ्या. एका भावासहित प्रेमासहित नाम घ्या. अद्वैत भावाने नाम घ्या. अद्वैत कुसरी विरळा जाणे असं ते म्हणतात. आपलं चित्त आणि नाम हे एक करून नाम घ्या. खूप प्रकार सांगितलेत. चिंतनपूर्वक नाम घ्या. आपल्या ज्या सर्व साधना आहेत त्या सर्व साधना हरिचिंतनामध्ये एकत्र आणा आणि नाम घ्या. अशा प्रकारे नामाच्या पद्धती किंवा प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले आहेत. त्याच्यानंतर नामाचं काही पथ्य देखील ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एकदा नाम घ्यायला लागला की मग वाया व्यर्थ कथा मार्ग हे सगळे सोडून नाम घेतलं पाहिजे. त्रिगुण असार निर्गुण हे सार हे लक्षात ठेवून नाम घ्या, हे नामाचं पथ्य आहे. भावे विण देव न कळे निस्संदेह, भाव असला पाहिजे आणि नाम घेतलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसंच अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. नाम घ्यायचं असेल तर वाचाळ नसलं पाहिजे, परमार्थाविषयी वाचाळ नसलं पाहिजे आणि इतरही बाबतीत वाचाळ नसलं पाहिजे. आणि आपल्या मनाच्या मागे दडू नये नाम घेत असताना, मनाचं ऐकू नये असंही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सर्व संदेह टाकून नाम घ्यावं असंही एक पथ्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नामस्मरणाने काय अनुभव प्राप्त होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहता येतं नामस्मरणामध्ये मूळ असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा अनुभव आहे. भ्रमर गुंतले सुमन कळिके तसं होऊन जातं. जणू तुम्ही नाम घेणारे भ्रमर आहात आणि सुमन कळिकेमध्ये भ्रमर जसा अडकून जातो त तसा अनुभव नामस्मरणामुळे येतो, यायला हवा. भरला घनदाट हरी दिसे, सर्वत्र एक हरी आहे असा भाव निर्माण होतो, असा अनुभव येतो. उगार आहे निवांत शिणसी वाया, निवांत कसं राहायचं ते नामस्मरणामुळे समजतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ आणि वेळ हे दोन्ही पक्ष आणि उच्चारणारा जीव हे दोन्ही उद्धरून जातात. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, नामाचा अनुभव उन्मनी साधण्यामध्ये यायला हवा. एक हरी आत्मा जीव शिव सम, जीव आणि शिव एकरूप आहेत असा अनुभव नामस्मरणाने यायला हवा. आणि नामस्मरणाने आपण स्वतः यत्किंचितही न उरता राहणं, नुरोनिया ठेला, ही गोष्ट कशी होते, ही अनुभवाची गोष्ट देखील ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नाम हे साधूंच्या संगतीमध्ये घ्यावं असं ज्ञानेश्वर महाराज जे कथन करतात. जर साधूंच्या बरोबर नाम घेतलं तर नामाची सगळी पथ्य सांभाळली जातात. नामाचं तत्वज्ञान समजतं, नामामुळे भाव कसा निर्माण होतो, साधूंच्या संगतीमध्ये घेतलेल्या नामानी मुक्ती कशी मिळते, तसंच साधूंच्या संगतीमध्ये घेतलेल्या नामानी शास्त्र देखील कसं संमत असतं त्याबाबत हेही ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, ते आपण पाहणार आहोत. तसंच नामाची एक श्रेष्ठता ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितली. योग याग जप तीर्थ व्रत यात्रा याच्यापेक्षा नाम कसं श्रेष्ठ आहे. उपनिषदांपेक्षा देखील नाम कसं श्रेष्ठ आहे. नामस्मरणाने भूतबाधा कशी पळून जाते. एवढंच नाही तर नामस्मरण हे सर्वत्र वरिष्ठ कसं आहे. नामस्मरणामध्ये म्हटलं तर ध्याना इतकेच कष्ट आहेत, नाहीतर ध्यानात जसे कष्ट नाहीत तसे नामस्मरणामध्ये देखील कष्ट नाहीत. तसंच ध्यान आणि नाम या दोन्ही ठिकाणी एकाच प्रकारचा निर्धार कसा करायला लागतो, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी नामाच्या श्रेष्ठतेबद्दल सांगितल्या आहेत हरिपाठात सर्वत्र, त्या आपण पाहणार आहोत. असं असल्यामुळं आपण एकेका अभंगावर अर्थातच निरूपण करणार नाही. त्याच्याऐवजी हा विषय ज्या ज्या ठिकाणी आलेला आहे ती ठिकाणं आपण एकत्रित पाहणार आहोत. म्हणून नामस्मरणाची प्रक्रिया किंवा पद्धत याच्यामध्ये आपण आधी हरिमुखे म्हणा, वाचेनी मुखानी हरी हरी म्हणा असं जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याच्याबद्दल पाहणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. मुखानी हरी म्हणायला जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पातळीवरून ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मी याचा पहिला अर्थ असा करतो की मुखामध्ये ज्याच्या जी गोष्ट आहे तीच गोष्ट त्याच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून मुखामध्ये आहे. जर ज्ञानेश्वर महाराजांच्या पातळीवरून बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट माहिती नाही की ओठात एक असतं आणि पोटात दुसरं असतं, असं ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नाहीये. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा मुखानी म्हणायला सांगतात तेव्हा मुख हे सगळ्या शरीराचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे अशा श्रद्धेनी ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला सांगताहेत. मुखे म्हणा म्हणजे मग केवळ मुखानी तर म्हणायला सुरुवात करा म्हणजे मग जाईल आत कसं तरी, अशा प्रकारचा व्यवहार ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील असं वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराज मुखानी म्हणा असं जेव्हा सांगतात तेव्हा आत आहे म्हणून बाहेर असलं पाहिजे अशा भावानी मुखानी म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ही पद्धत व्यवहारी माणसाची असू शकेल, तेही गैरव्यवहारी माणसाची असू शकेल की मुखामध्ये एक आणि हेतू वेगळा, हे गैरव्यवहारी माणसाचं एखाद वेळेला तंत्र असू शकेल. ज्याला जीवनाची शुद्धता साधायची आहे त्याच्या मुखामध्ये जेव्हा असेल तेव्हा त्याच्या चित्तामध्येही असायला हवं, त्याच्या अंतःकरणामध्ये देखील असायला हवं, त्याच्या बुद्धीमध्ये देखील असायला हवं, त्याच्या सगळ्या शरीराचं सहकार्य घेऊन मनाचं बुद्धीचं सहकार्य घेऊन तो मुखानी म्हणणं अपेक्षित आहे, तरच ती साधना होईल. एरवी साधना होणार नाही. स्वामीजी ती गोष्ट सांगायचे की कापड दुकानदार तीन जण भाऊ, एक जण बाहेर उभा असायचा आणि चांगला धोतर पांढरा झब्बा टोपी अशा प्रकारे गंध वगैरे लावलेला आणि येणाऱ्या माणसाला थोडं जरा दुकानाकडे पाहत चाललेला असेल तर आत बोलवायचा, या 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 मावशी या काकी या, आणि तो जेव्हा गिराईक आत यायचं, आहे ना तुम्हाला काय हवे पहा, पाहिला तर काय हरकत नाही, पाहून तर जा एकदा, आणि तो जेव्हा गिराईक दुकानात आत येईल तेव्हा तो म्हणायचा की गोविंद गोविंद, त्या गिराईकांना देखील असं वाटायचं की किती आदबीनी बोलवतो आहे आणि गोविंद गोविंद असं म्हणतो आहे, धार्मिक दिसतो आहे. पण तो आत जो कापड दाखवणारा भाऊ होता त्याला सांगत होता की गोंद्या आला रे, त्याला काही गोविंद गोविंद म्हणायचं नसतं, एक आला गोंद्या आला रे असं तो सांगत होता गोविंद गोविंद असं म्हणून. आणि मग कापड दाखवून पॅकिंग वगैरे करून तागा कट करून त्याच्या जोपतं कापड त्याला हवं ते हातात दिलं की मग तो नारायण नारायण असं म्हणत असे. तोही तसाच होता वेशानी पोशाखानी, एकदम शुभ्र धवल. तेव्हा तो काउंटरवरच्या माणसाला म्हणत असे की झालं माझ्याकडचं याचं काम झालं, आता तुझ्याकडे पाठवतोय. आणि तो हरी हरी असं म्हणत पैशाची देवाणघेवाण करायचा. तेव्हा स्वामीजी म्हणत असे की केलं पाकिटातलं हरण केलं त्याचं जे होतं. मुखानी हरी हरी म्हटलं म्हणजे सगळं काही झालं असं जे म्हणणारे आहेत अशा पक्षाचे ज्ञानेश्वर महाराज निश्चित नसणार. जेव्हा मुखानी हरी हरी असं म्हणतो तेव्हा सगळ्याचं सहकार्य अपेक्षित धरून हरी हरी म्हटलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. कशी तरी सुरुवात तर करू देत मग सुधारायचा तेव्हा सुधारेल असं होऊ शकत नाही. वेगळे हेतू मनात आहेत आणि सुधारायचा तेव्हा कधी सुधारेल सुधारू शकत नाही. असं असल्यामुळं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराज आत्मदर्शी अशा व्यक्तीचं चरित्र त्याच्या समोर ठेवत आहेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. एक क्षणभर देवाच्या द्वारात हा उभा राहिला आणि चारी मुक्ती साध्य केल्या. आता तुम्ही हे साध्य करा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या हरी हरी असं म्हणण्यामाग प्रथम श्रद्धा पाहिजे. श्रद्धापूर्वक मुखानी हरी हरी म्हटलं पाहिजे. प्रथम श्रद्धा आणि मग मुखातून शब्द असा तर क्रम मी करेन. आधी आत श्रद्धा पाहिजे म्हणून मुखानी प्रयत्न आहे हरी हरी म्हणण्याचा. श्रद्धाच नसेल त्यांनी प्रयत्न करूनही उपयोग होत नाही. ज्याची श्रद्धा कमी आहे आणि काहीतरी ऐकलेलं वगैरे आहे त्या आजारी माणसाच्या समोर बसून नाही का राम राम म्हणत. प्रथम श्रद्धा पाहिजे आत आणि मग मुखानी कृती पाहिजे मग प्रयत्न पाहिजेत. ही श्रद्धा मिळवण्यासाठी तर्काचं सगळं जाळं तोडण्याची हिम्मत आपल्यामध्ये पाहिजे. आपले तर्क वारंवार कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीकडे विचित्र अशा गोष्टींकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे जो श्रद्धा अंतःकरणामध्ये जतन करू इच्छितो तर त्यांनी जर कोणती गोष्ट जपायची असेल तर वेगळी वेगळी किलमिश बुद्धीच्या सहाय्याने उभी राहतात ती तोडायला जमली पाहिजेत. ती जर तोडता आली नाही तर श्रद्धा मनात निर्माण होऊ शकत नाही. श्रद्धा हा मोकळेपणा आहे. श्रद्धा ही तशी वैयक्तिक अनुभूती आहे. श्रद्धा हा ठेवलेला पूर्ण विश्वास आहे की ज्या ठिकाणी बुद्धीला फारसं काम नसतं तशाही पद्धतीने श्रद्धा ही सिद्ध करण्याच्या पलीकडची गोष्ट नेहमीच आहे. कारण जर सिद्ध करता येत असेल तर श्रद्धेची प्राथमिक गरजच राहत नाही. सिद्ध करता येत नाही म्हणून श्रद्धेची आवश्यकता असते. आपण पाहतो की संत श्रद्धापूर्वक जीवन जगतात. कोणती गोष्ट असेल तर स्वामीजी म्हणत असत की हे बसलेले आहेत ना इथं, हे बसलेले आहेत ते पाहून घेतील. याचा अर्थ ते पाहून घेतील आणि ते जसं करतील तसं मान्य आहे. रामचंद्रांचं लक्ष आहे ज्ञानोबांचं लक्ष आहे असं म्हणत असत. लक्ष आहे ही श्रद्धा आहे. श्रद्धा ठेवायला शिकलं पाहिजे. श्रद्धा ठेवण्याचा देखील अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्याही करता मुळातच मी श्रद्धा ठेवणार आहे असा संकल्प असला पाहिजे. त्याच्याशिवाय श्रद्धा ठेवता येत नाही. श्रद्धा ही तर्काच्या विरुद्ध असते. श्रद्धा ही गणिताच्या विरुद्ध असते. एखादा सम्राट कधीही श्रद्धा ठेवताना तुम्हाला दिसणार नाही. न जाणो बायको देखील विष देईल काही सांगता येत नाही. बायकोचं भाऊ तर अजूनच डेंजरस. मग प्रधान सेनापती ही जी मंडळी आहेत सगळी त्यांच्यावर तर श्रद्धा ठेवण्याची सोयच नाही. एकाच्या मागे एक उभा केलेला असतो. प्रत्येकाची गोष्ट मला कळली पाहिजे. मुलांवर देखील श्रद्धा ठेवता येत नाही अशी उदाहरणं देखील आहेत. कंसानीच आपल्या वडिलांना दूर केलं. जेव्हा राजा समर्थ नसतो तेव्हा मुकुट तुमच्या डोक्यावर शोभत नाही असं कंस वडिलांना म्हणाला. तो माझ्या डोक्यावर आला पाहिजे. तुमच्यापाशी सामर्थ्य नाही तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही, माझ्यापाशी सामर्थ्य आहे. ते म्हणाले अरे वेळ आहे, वेळ कसला आहे म्हणाले. हा तुमच्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि माझ्या डोक्यावर ठेवला, कोण मला काय करणार आहे. राजा कधी श्रद्धा ठेवू शकत नाही, राजकारणी मनुष्य कधी श्रद्धा ठेवू शकत नाही. त्याची श्रद्धा असते. माझ्या माहितीचे एक माझे मित्र आहेत, ते मला म्हणाले की ते अमुक अमुक आमदार आहेत, त्यांचा दिवस सुरू होतो ते 10 वाजेपर्यंत. ते 2 मांत्रिकांमध्ये कडे किंवा ज्योतिषांकडे जातात, कोणाकडून गंडा बांधून घेतात, 2 देवींच्या दर्शनाला जातात आणि 10 नंतर अव्हेलेबल होतात. आजचा दिवस कसा जाईल जर सांगितलं एखाद्यानी. आणि हे सगळं भेक शास्त्र आहे खरं म्हणजे. पण आज मुंबईला जाऊ नका तर कॅन्सल. या श्रद्धेबद्दल मी बोलत नाहीये. आज अमुक मीटिंगला जाऊ नका, आज दुपारनंतर भेट घेऊ नका, तर काही करून भेट टाळतात. या श्रद्धेबद्दल मी बोलत नाहीये. मी बोलतो आहे ते परमात्म प्राप्ती करता म्हणून नामस्मरणावर प्रथम श्रद्धा पाहिजे. ही जर श्रद्धा असेल तर मुखामध्ये येईल प्रथम श्रद्धा. मग मुखामध्ये येणं, मुखामध्ये येत असताना ज्याचं नाम घेतो आहे त्याच्याविषयी परमप्रीती वाटणं, कळवळा वाटणं. मग पांडुरंग ही केवळ 4 अक्षर राहू शकणार नाहीत. राम ही फक्त 2 अक्षर राहू शकणार नाहीत. मग प्रेम निर्माण होतं आणि या प्रेमामधूनच सगुण असणारा राम पांडुरंग जगत नियंत आहे, अदृश्य राहून, अव्यक्त राहून, निर्गुण राहून हा देखील भाव निर्माण होतो. आणि मग संपूर्णपणे एक भाव निर्माण होतो. नुसतं हरी असं म्हणत असताना, मुखानी म्हणत असताना आणि या एक भावाचा तेव्हा प्रज्ञेवर देखील प्रकाश पडतो. पण हे होऊ दिलं पाहिजे. आधी प्रज्ञेचा प्रकाश जर पडला तर श्रद्धाच टिकू शकत नाही, प्रेम निर्माण होणार नाही, प्रयत्न होणार नाहीत. पंढरपूरला देव आहे याच्यावर विश्वास बसणार नाही, तो दगडासारखा दिसेल. मग तो निर्गुण आहे हे देखील कळणार नाही, भाव निर्माण होणार नाही. मग प्रज्ञेवर प्रकाश कसा पडेल, मग बुद्धीला समजेल कसं. बुद्धीला मग पाखंड समजायला सुरुवात होईल. ज्याच्या मुखाने नाम येत असताना ज्याची प्रज्ञा देखील भावपूर्ण होते, स्वच्छ होते. जसे आचार्यांनी एवढा बुद्धिमान मनुष्य गेल्या 2000 वर्षात जवळपास झाला नसेल, वा न वा. पण अशा व्यक्तीची विकेट पडते, तिथं जाऊन उभे राहतात. आणि परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हणतात. आता भावाचा प्रकाश प्रज्ञेवर पडला म्हणून असे उद्गार शक्य आहेत. आणि असा जेव्हा प्रज्ञेवर प्रकाश पडतो तेव्हा नाम घेणारा जो आहे तो नाम घेणारा तो सगुणावर प्रेम करतो, निर्गुणावर प्रेम करतो. एवढंच नव्हे तर सगुणाचा दासानुदास होतो, तुझा दारीचा कुतरा असा भाव ठेवतो. तर निर्गुणाच्या बोधाने अनन्य होतो. हे सर्व होतं, भाव निर्माण होतो. आणि त्यामुळं साक्षात हरीच म्हणजे परमात्माच आपल्या ठिकाणी अवतीर्ण झाल्या आहे, आपण परमात्म्याशी एकरूपता साधली आहे असं अनुभवतो. मग पाप पुण्य या दोन्ही भावना समाप्त होतात. पाप आणि पुण्य याच्या पलीकडे असणारं जे शुद्ध पुण्य आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य त्याला प्राप्त होतं. तो परमात्मा भावाशी एकरूप होतो. मग पुण्याची गणना करायचं कारण नाही तुला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, या पद्धतीने म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी? मग पुण्याची गणना होऊ शकत नाही. नामस्मरण कशा कशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी करायला सांगितलंय ते इथून पुढं आपण पाहत जाऊ. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात असून जिभेच्या ठिकाणी वेग निर्माण कर असं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि हरि ज्ञानोपा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.